थेसलनिका करास दुसरे पत्र अध्याय 2। बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हासाशी विनंती करीतो की तुम्ही एकाएकी दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका। प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अगर पत्राने घाबरू नका,
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका। त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पाप पुरुष प्रकट होईल, तो नाशपुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे।
मी तुम्हाजवळ असताना हे तुम्हा सांगितले याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने स्वसमयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे प्रतिबंधक आहे ते तुम्हास ठाऊक आहे। अधर्माचे गुज आत्ताच आपले कार्य चालवित आहे आणि जो आत्ता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र ते तसेच आपले कार्य चालवित जाईल। आणि मग तो अधर्मी पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसे करील। ज्यांचा नाश होणार त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरिली नाही, त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महाकृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्यांचे येणे होईल। त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा, एतदर्थ देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो। ज्यांनी सत्यावर विश्वास ठेविला नाही तर अनितीत संतोष मानिला त्या सर्वास दंडाज्ञा व्हावी म्हणून असे होईल।
बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्हाला देवाचे उपकार स्मरण नेहमी केले पाहिजे, कारण आध्यात्मिकरित्या झालेल्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रारंभापासून तारणासाठी निवडिले आहे। त्यात त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे।
तर मग बंधूंनो, स्थिर रहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे विधी तुम्हा शिकविले ते बळकट धरून रहा। आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या करण्यात व बोलण्यात तुम्हास स्थिर करो।